नमस्कार मित्रांनो, वाडीटेक पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे प्रेषित देवरुखकर आणि माझ्यासोबत आहे अमेय दळवी. या पॉडकास्टवर आम्ही दोघं टेक्नॉलॉजी विश्वाच्या घडामोडींबद्दल थोड्या गप्पा मारतो आणि थोडी माहितीही देतो. आजच्या या चौथ्या एपिसोडमध्ये गप्पा मारायला आपल्यासोबत आज निमिष सावंत आलेले आहेत. वेलकम निमिष.
हॅलो प्रशित.
मित्रांनो, निमिषसुद्धा एक टेक्नॉलॉजी रिव्ह्युअर आहे ज्याने डिजिट मॅगझिन आणि Tech2.com सारख्या कंपनीजसोबत काम केलं आहे. आजकाल तो फ्रीलान्स रिव्ह्युअर म्हणून काम करतो आहे आणि हल्लीच त्याने शाओमीचा Mi 10 हा स्मार्टफोन रिव्ह्यू केला आहे. तर आपण आजच्या एपिसोडची सुरुवात त्याच्यासोबत ह्या फोनबद्दल गप्पा मारून करूया.
हाय निमेश.
हाय अमय.
तर मी काय म्हणतो, Mi 10 आपण बोलतोय, त्याचा जो मेन फीचर जो ॲडव्हर्टाईज केला गेला होता तो म्हणजे 108 megapixel कॅमेरा, 108 megapixelचा कॅमेरा.
हो,
तर आपण डायरेक्टली त्याच विषयापासून सुरुवात करूया. तर आता हा जो आहे, हा नंबर जो आहे, हा म्हणजे जेन्युइनली परफॉर्मन्सवर चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतो की एक फक्त मार्केटिंग गेमिक आहे?
फॉर द मोस्ट पार्ट हा मार्केटिंग गेमिक आहे असं मी म्हणेन. कारण तुमचे फोनमध्ये जर जास्त मेगापिक्सल असतील तर याचा अर्थ असा नसतो की तो एक्सलंट कॅमेरा असणारच.
बरोबर.
येस, जास्त मेगापिक्सल असतील तर तुम्हाला ॲडव्हान्टेजेस मिळतात. फॉर इन्स्टन्स, जर तुम्ही फोटो प्रिंट करण्याची विचारत असाल तर मग ते डेफिनेटली हेल्प करतं. तुम्ही मोठे प्रिंट्स बनवू शकतात आणि 108 megapixel म्हणजे तर तुमचं अख्खा वॉल कवर करेल एवढं मोठं प्रिंट होऊ शकतं. आणि दुसरा ॲडव्हान्टेज म्हणजे जर तुम्ही एक पिक्चर काढला 108 megapixelवरती तर मग तुम्ही तो पिक्चर क्रॉप करू शकतात, म्हणजे काही डिटेल्स घ्यायचे असतील तर. तर फॉर इन्स्टन्स, जर मी एका बिल्डिंगचा फोटो काढला लांबना पण मला फक्त एका फ्लोअरवरती फोकस करायचं असेल तर मग मी तो 108 megapixel एवढा मोठा कॅनव्हस आहे त्याच्यावरनं मी ते छोटं एक क्रॉप करू शकतो माझ्या ह्याच्यासाठी आणि इमेज डिटेल असतात. तर त्या मनाने मला वाटलं 100 MP डेफिनेटली मार्केटिंग नंबर तर खूप चांगला आहे, पण कॅमेरा पण तसा चांगला होता, एवढं म्हणजे काय वाईट नव्हता. फक्त एवढंच आहे की प्रत्येक फोटोची साईज ती म्हणजे 15-20 MB वरतीच पकडून धरा.
पण 15-20 MB ती पण म्हणजे ते कंप्रेस्ड असेल ना, ती 108 MP मधली नसणार ती?
हो नक्कीच, कारण मी जेव्हा टेस्ट करत होतो तेव्हा आय थिंक 108 MB जो फोटो होता त्याची फाईल साईज साधारण 15-20 MB वरतीच होती प्रत्येक फोटोपाठी.
बापरे, वा.
तर म्हणजे आणि 100 MP हा सेपरेट मोडच आहे, कारण की त्याच्यामध्ये तुम्ही काही असं झूमिंग झूमआउट वगैरे करू शकत नाही आणि तो प्युअर 100 MP फोटो असतो.
हो,
पण जर रेग्युलर फोटो बघायला गेलात तर मग ते पिक्सेल बिनिंगचा प्रकार असतो, म्हणजे 4 pixelचं एक मोठा पिक्सेल बनतो आणि तर रेग्युलर फोटोची साईज अराउंड 25 MP असते. नाव आयडियली 100 MP / 4 = 27 पण या कॅमेरामध्ये 27 MP नाही आहे, 25 MP इमेजेस स्टोर होतात. तर ते ॲडिशनल 2 MP कुठे जातात मला माहिती नाही आहे, पण हां त्या फोटोची साईज कमी असते ॲज कम्पेअर टू द 100 MP इमेज.
ओके, पण आता बरेच आधी 48 megapixel आला, मग 64 आला, आता डायरेक्टली 108 आला. पण आता जो 48 किंवा 64 MP जी इमेजेस असतात इव्हेंच्युअली पिक्सेल बिनिंग नंतर जी फायनली आपल्याला आउटपुट मिळतं त्याच्यात आणि 108 megapixelचं जे फायनल प्रोसेस इमेज आहे, 108 MP नाही पण ते 25 MP जे इमेज म्हणतोय आपण, त्या दोन इमेजेसमधल्या पिक्चर क्वालिटीमध्ये बराच फरक जाणवतो की फार काही नाही आहे?
एवढा नाही काय जाणवत रे, अनलेस तुम्ही 100% झूमवरती जर बघत असाल दोन इमेजेस साईड बाय साईड तर तुम्हाला फरक जाणवतो, पण असं फोनच्या स्क्रीनवरती तर काहीच कळत नाही वेदर तो 100 MP काढला आहे की 48 MP काढलाय की 64 MP काढलाय. कारण कसं असतं, जसं तुम्ही पिक्सेल पीप करतात, म्हणजे तुम्ही जर झूम केलं 100% वरती आणि जर तुम्ही तेव्हा अनालाइज करत असाल फोटो तर तुम्हाला जे डिसएडव्हान्टेजेस आहेत हायर मेगापिक्सल काउंटचे ते तुमच्या पुढे येतात. जसं फॉर इन्स्टन्स, जर तुम्ही जर लो लाईटमध्ये 100 MP इमेज फोटो काढला तर आता काय होतं, हायर मेगापिक्सल काउंट असेल तर तुमचा नॉईज पण तेवढा जास्त दिसण्यात येतो.
बरोबर.
तर ह्याच्यामध्ये 100 MP फोटो जे रात्री मी काढलेले त्याच्यामध्ये जर मी 100% वरती जर इमेज बघितली तर नॉईज पण खूप दिसायचा त्याच्यामध्ये, म्हणजे धुरकटपणा दिसायचा इमेजमध्ये.
बरोबर, आणि ते ग्रेन्स असतात ते थोडे डॉट.
फक्त फोनवरती जर मी इमेज बघायची होती तर तेव्हा एवढे म्हणजे फ्लॉज समोर नाही यायचे. तर मग तसं म्हणायला गेलो तर मग इंस्टाग्रामवरती शेअर करायचं असेल किंवा जर मला ट्विटरवरती शेअर करायचं असेल फोटो त्याच्यासाठी ठीक आहे, आणि त्याच्यासाठी 100 MP ऑनेस्टली काही फायदा पण होत नाही, कारण हे सगळे जे साईट्स आहेत ऑनलाईन वेबसाईट्स फोटो शेअरिंग साईट्स ते सगळे तुमचं इमेज ऑलरेडी कम्प्रेस करतात आणि मग अपलोड करतात.
बरोबर.
तर हां, तर तसं 100 MP बघायला गेलो तर अनलेस तुम्हाला प्रिंट्स काढायचे आहेत किंवा तुम्हाला क्रॉपिंग करायचं आहे तरच फायदा आहे, नाहीतर एवढा काही ॲडव्हान्टेज नाही आहे त्याच्यामध्ये.
आणि तो अजून एक विषयावर जस्ट बोट ठेवलं होतं आता, नाईट फोटोग्राफी, लो लाईट फोटोग्राफी आपण म्हणतो, ती या फोनची साधारण कशी आहे?
चांगली आहे मी म्हणेन, पण एकदम म्हणजे पिक्सेलच्या लेवलची नाही आहे. आता आपण लो लाईट फोटोग्राफी म्हटली स्मार्टफोनमध्ये तर मग सर्वात टॉप ऑफ द चार्ट असतो पिक्सेल डिव्हायसेस, म्हणजे पिक्सेल 3, पिक्सेल 2 एक्सेल, त्यानंतर येतात तुमचे ॲपल आयफोन, कारण की ॲपल आयफोन 11 पासून त्यांचं लो लाईट फोटोग्राफी खूपच इम्प्रूव्ह झाली आहे. मग तुमचा येतो सॅमसंग गॅलेक्झी एस सिरीज आणि नोट सिरीज.
बरोबर,
तर त्या लेवलवरती नाही आहे याची लो लाईट फोटोग्राफी मी तर म्हणेन. पण नाईटस्केप म्हणून आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्ही जर रात्री लो लाईटमध्ये फोटो काढत असाल तर मग जर तुमचे हात स्टेडी असतील तर ते मल्टिपल इमेजेस काढतात डिफरंट एक्सपोजर्सवरती आणि मग ती कंबाईन करून एक इमेज होते त्याची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही चांगले आउटपुट मिळतात. मी म्हणेन लो लाईट फोटोग्राफी ॲज कम्पेअर्ड टू अदर शाओमी स्मार्टफोन्स असे K20 Pro जे त्यांचे बजेट डिवाइस आहेत त्याच्यामानाने खूप चांगली आहे लो लाईट फोटोग्राफी याच्यामध्ये. पण मी पिक्सेल लेवल नाही बोलू शकत याची लो लाईट फोटोग्राफी, खूप स्कोप आहे इम्प्रूव्ह व्हायला.
बरोबर, आणि ह्याची प्राईसही आता वाढवून ठेवली आहे. शाओमीचा सगळ्यात एक्सपेन्सिव्ह फोन असेल आतापर्यंतचा महागातला, 50,000 केली आहे ना याची प्राईस.
हो हो, पण मला वाटतं ते होणारच होतं, कारण की जर तुम्ही वन प्लसची प्राइसिंग बघितली जेव्हा तो फर्स्ट पहिल्यांदा इंडियामध्ये आलेला तेव्हा साधारणपर्यंत 30,000 मॅक्सिमम प्राईस होती त्याची, आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये तर 50,000 पण क्रॉस केले त्यांनी प्राइसिंगमध्ये. तर 35,000 किमतीच्या वरच्या कॅटेगरीमध्ये वन प्लस इज द टॉप डिवाइस. आता शाओमीचं बघायला गेलो तर शाओमी अंडर 20,000 कॅटेगरीमध्ये बाप आहे, म्हणजे त्यांना काही कॉम्पिटिशन नाही आहे. आहेत भरपूर फोन्स आणि भरपूर ब्रँड्स त्या कॅटेगरीमध्ये, पण जर तुम्हाला कुठचा रेकमेंड करायचं असेल डिवाइस 15,000 खालती किंवा 18,000 खालती किंवा 20,000 खालती, तर तुमच्या टॉप 3 रेकमेंडेशनमध्ये शाओमी डिवाइस असणारच.
खरी गोष्ट आहे.
तसं अंडर 20,000 मार्केट कम्प्लिटली कॅप्चर केलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्यांना म्हणजे असं जास्त काही प्रूफ करण्यासारखं नाही आहे. पण जे हायर एंड मार्केट आहे जसं 30,000+ त्या ह्याच्यामध्ये शाओमीचं प्रेझन्सच नव्हतं. आता K20 Pro म्हणायला गेलो तरी K20 Pro प्राईस 30,000 खालती होती, आणि सिन्स शाओमी ऑलरेडी म्हणजे त्यांनी स्वतःचं प्रूफ केलेलं आहे स्वतःला की आम्ही 30,000 खालती चांगले फोन्स बनवू शकतो, मग आता ते त्यांना नॅचरली हायर मार्जिन फोन्स पण हे करायचे आहेत. आणि हे जे डिव्हायसेस आहेत मी सिरीजचे ते आधी म्हणजे चायनामध्ये फक्त विकले जायचे, मी नोट सिरीजचे डिव्हायसेस होते ते इंडियामध्ये आले नव्हते. लास्ट मी डिव्हाइस होता इंडियामध्ये तो होता मी मिक्स 2, म्हणजे तो फुल फ्रंट डिस्प्ले विदाउट बेझल्स वगैरे वगैरे होता त्याच, आणि ते एकदम नीश मार्केट होतं. त्याच्यानंतर मी सिरीजचे असे फोन्स इंडियामध्ये शाओमीने लॉन्च नाही केले, कारण की त्याच्यानंतर लगेच त्यांनी रेडमीमध्ये ब्रांच आउट केलेलं त्यांचा ब्रँड आणि बजेट कॅटेगरीवरती फोकस करत होते. तर मग आता हे जे 50,000 कॅटेगरीमध्ये जातं तर ते लॉजिकल स्टेप आहे मी तर म्हणेन.
नाही लॉजिकल तर आहे रे, पण मी सांगतो मी हे का विचारतो इथलं सांगतो, कारण 2 एपिसोड्सपूर्वी ज्यावेळी वन प्लसनी आपले 1+8 प्राईस 45,000 आणि 50,000 करून ठेवली आहे
हो,
तेव्हा मी म्हणालेलो की हे प्राइसिंग जरा म्हणजे ओव्हर प्राईस्ड आहे तो फोन. आता वन प्लस ॲटलिस्ट एक सेमी प्रीमियम ब्रँड किंवा ऑलमोस्ट प्रीमियम ब्रँड मानला जातो, पण शाओमीकडे लोक ॲज अ बजेट ब्रँड म्हणून बघतात.
नक्कीच.
तर आता शाओमीचा फोन 50,000 आला म्हणून लोक घेतील असं तुला वाटतं का? कारण त्या लेवल 50,000 आसपासची कॉम्पिटिशन वेगळीच आहे.
डेफिनेटली डेफिनेटली. तर हा मी म्हणजे प्रश्न म्हणजे माझा रिव्ह्यू जो स्टार्ट केला तो याच प्रश्नाने स्टार्ट केलेला की शाओमी फोन आणि प्राईस 50,000 म्हणजे कोण विकत घेणार, पण हे म्हणजे एवढा ब्लॅक अँड व्हाईट आन्सर नाही देऊ शकत त्याचा. कारण जसं मी म्हटलं, जर तुम्ही मला प्रश्न 2 वर्षापूर्वी विचारलं असतं की शाओमीचा फोन आहे 50,000 तुम्ही घेणार का, तर मी म्हणालो असो नाही डेफिनेटली नॉट. पण गेल्या 2 वर्षामध्ये शाओमीनी प्रूफ केलं आहे की ते चांगले डिव्हायसेस डिलिव्हर करू शकतात. आणि तुम्ही जर त्या फोनचे फीचर्स बघितले 100 MP कॅमेरा, FHD+ अमोलेड डिस्प्ले, 5G चिपसेट, म्हणजे टॉप ऑफ द लाईन हे आहेत फीचर्स आहेत.
स्नॅपड्रॅगन 865 पण आहे ना याच्यात.
हां, स्नॅपड्रॅगन 865 आहे. तर हे सगळे तुम्ही अंडर 30,000 डिव्हाइसमध्ये तर विकणं पॉसिबलच नाही आहे, कारण स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटचीच प्राईस एवढी आहे की ते डिव्हायसेस तुम्ही स्वस्त म्हणजे कमी करून करून जास्त कॉस्ट कमी करू शकत नाही त्याची. म्हणजे 30,000 खालती तर मला नाही वाटत काय कुठचा फोन
असू शकतो.
तर मग ही प्राईस म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू द कम्पोनंट्स इनसाइड द फोन, ती प्राईस 50,000 वर किंवा 50,000 टच करते हे म्हणजे जर तुम्ही टेक्निकली बघायला गेलात बिल्ड ऑफ मटेरियलची कॉस्ट वगैरे ॲड करून, तर मग इट मेक्स सेन्स. आता प्रश्न आहे की शाओमी डिव्हाइसवर तुम्ही 50,000 खर्च करणार की नाही. आता त्याला डेफिनेटली तुमच्या आवडीवरती डिपेंडेंट आहे. कारण की एक ॲडव्हान्टेज जो वन प्लसकडे आहे अपार्ट फ्रॉम बीइंग द 35,000 प्लसच्या कॅटेगरीमध्ये अनडिस्प्युटेड किंग राहिल्या लास्ट 2 वर्षापासून, तो एक ॲडव्हान्टेज तर आहेच डेफिनेटली. पण एक मेन ॲडव्हान्टेज जो वन प्लसकडे आहे तो आहे ऑक्सिजन ओएस. आता त्याच्यामध्ये मी यू आय म्हणजे देर इज नो कॉम्पिटिशन. ऑक्सिजन ओएस खूप खूप स्टेबल आहे आणि खूप
पॉलिश्ड आहे,
पॉलिश्ड आहे ॲज कम्पेअर्ड टू मी यू आय. कारण मी यू आयमध्ये बरेचसे ॲड्स आहेत, बरेचसे ब्लोटवेअर आहे. इवन आता मी जेव्हा मी टेन हा चालू केला फोन तेव्हा तर ऑलरेडी प्री इन्स्टॉल्ड सिस्टम ॲप्स असतात त्यांचे, पण अजून पण रँडम ॲप्स होते जे मी कधी वापरत नाही. आता हे सगळी टॅक्टिक्स sub-10K किंवा sub-20,000 फोनमध्ये यूज केली तर समजू शकतो, कारण की त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी प्राईस एवढी कमी आहे डिवाइसची. पण जर तुम्ही 50,000 प्लसच्या फोनमध्ये पण सगळ्यांना तेच सेम मी यू आय देणार जे तुम्ही 10,000 वाला फोन मिळणार, मग तर मग त्याला काय अर्थ नाही ना.
तू माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलंस.
अच्छा, एक ऑप्शन द्या ना, म्हणजे तुम्ही जो फोन चालू करता तेव्हा लोकांना ऑप्शन द्या की मला हे ॲप हवं हे ॲप नको, आणि ज्यांना जे पाहिजे असेल ते तुम्ही जेव्हा फोन इन्स्टॉल फर्स्ट टाइम इन्स्टॉल होतो तेव्हा ते ॲप्सच फक्त टाका.
खरं
तर तसं एक आहे. आणि प्लस त्यांचे ॲड्स पण असतात. मी व्हिडिओ ॲप किंवा मी म्युझिक ॲप हे सगळे वापरत नाही, पण मी व्हिडिओचे बरेचसे ॲड्स येत होते, मी ब्राउझरचे पण बरेचसे ॲड्स होते. तर मग ते सेटिंगमध्ये जाऊन जोपर्यंत मी डिसेबल नाही करत तोपर्यंत ते ॲड्स पॉपअप होत असतात. तर मग तसा प्रॉब्लेम वन प्लसच्या ऑक्सिजन ओएसमध्ये तरी मला दिसला नाही. तर तो एक डेफिनेटली डिसएडव्हान्टेज आहे मी टेनचं ॲज कम्पेअर्ड टू वन प्लस.
नाही म्हणू शकतोस, कारण खरं सांगू ना मला शाओमीचे डिव्हायसेस आवडतात, पण त्यांची जी ओएस आहे किंवा तो यू आय आहे ओएस म्हणण्यापेक्षा MIUI तो मला झेपतच नाही. आणि सेम एक्झॅक्टली तेच रिझन. आणि म्हणूनच तुला विचारणार होतो की 50,000 फोनमध्ये सुद्धा ॲड्स आहेत का, आणि त्याचं तू उत्तर ऑलरेडी दिलं आहेस. सो आपण स्नॅपड्रॅगन 865 बोललो, 108 MP कॅमेराबद्दल बोललो, या फोनचं अजून कुठचं अजून एक स्टँडआउट फीचर आहे का कुठचं जे तुला सॉलिड आवडलं?
अजून एक स्टँडर्ड विचार म्हणलं तर बॅटरी लाईफ खूप चांगली आहे याची. तर याच्यामध्ये 4780 mAh बॅटरी आहे, तर ती ऑलरेडी खूप हाय कपॅसिटी बॅटरी आहे. आणि म्हणजे आरामात तुम्ही जर रेग्युलर यूज केला तर मग आरामात 1.5 दिवस तर निघून जातो विदाउट चार्जिंग. आणि जो बंडल चार्जर आहे तो 30W चार्जर आहे, तर तो फास्ट चार्जिंग करतो. म्हणजे अराउंड 65 मिनिट्समध्ये तुम्हाला 0 to 100% चार्ज मिळतो.
अरे वा,
तर मग तसं काय हे नाही. तर तो एक मी सांगेन चांगला फीचर आहे. आणि डिझाईन पण चांगली आहे फोनची मी तर म्हणेन. कारण आपण जर रेडमी K20 Pro सोडला तर मोस्टली जे शाओमीचे डिव्हाइस आहेत त्यांची सगळ्यांची डिझाईन मी तर म्हणेन ऑलमोस्ट मच्युअर झाली आहे. तर मग सेम डिझाईनमध्ये ते लोक वेगवेगळे इंटरनल्स चेंज करतात इथून तिथून, पण ओव्हरऑल डिझाईन सेम असते. तर त्या मनाने मी 10ची जी डिझाईन आहे ती म्हणजे तुम्हाला म्हणजे 50,000 rupees फोन असा वाटतो त्याच्याकडे बघितलं तर डिझाईनमध्ये. फक्त एक फ्लॉ आहे की ते वॉटर रेझिस्टंट डिझाईन नाही आहे, तर तो एक मोठा डिसएडव्हान्टेज आहे.
सो वन प्लस 8 आणि ह्याच्यात जर कम्पॅरिझन करायचं झालं तर कुठचा बेटर वाटतोय तुला या दोघांपैकी?
आता डिपेंड, आता मला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे तर मग मी मी टेनच्या साईडला जास्त जाईन. कारण अपार्ट फ्रॉम स्टील फोटोग्राफी मी टेनचा जो व्हिडिओ हे आहे ऑप्शन्स आहेत, व्हिडिओ शूटिंगचे ऑप्शन्स ते पण चांगले आहेत. तर त्याच्यामध्ये 4K रेकॉर्डिंग तर आहेच, ते आय एम शुअर वन प्लस एटमध्ये पण असेल. पण जे मी स्टॅबिलाइज्ड 4K 30 FPS फुटेज होतं ते चांगलं होतं. स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट तर डेफिनेटली आहे सॉफ्टवेअर अपडेट्स थ्रू. पण एक चांगली गोष्ट जी मला वाटली की त्याच्यामध्ये एक LOG म्हणून लॉग मोड असतो व्हिडिओ शूटिंगचा. जसं तुमचं फोटोग्राफीमध्ये रॉ मोड असतो ज्याच्यामध्ये सगळं डेटा कॅप्चर करतो एक फोटो, तसंच व्हिडिओ शूटिंगमध्ये लॉग मोड म्हणून असतो. तर मला वाटतं प्रीशितला जास्त माहिती असेल याच्याबद्दल. पण जर तुम्ही कॅमेरा एन्थुझियास्ट असाल आणि व्हिडिओग्राफीमध्ये एन्थुझियास्ट असाल तर मग मी टेनला थोडा एज आहे मी तर म्हणेन वन प्लस 8 पासून.
जसं निमिष म्हणाला की आपल्या फोटोग्राफीमध्ये आपण जसे रॉमध्ये फोटो काढतो त्याच्यामध्ये त्या फोटोबद्दल जास्त इन्फॉर्मेशन कॅप्चर करतो तो कॅमेरा, तसंच लॉग मोडमध्ये तुम्हाला एक फ्लॅट प्रोफाईल मिळते. तुमचा जो तुम्ही सीन कॅप्चर करताय तर लॉग मोडमध्ये त्याच्यामध्ये सॅच्युरेशन कॉन्ट्रास्ट हे सगळं फ्लॅट असतं एकदम, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला नंतर प्रोसेसिंग करून ते तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळवता येतो. तुम्हाला जर सॅच्युरेशन वाढवायचं असेल किंवा कमी ठेवायचं असेल, तुम्हाला कॉन्ट्रास्ट एकदम हाय नको असेल, तर ह्या जे सगळ्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या लॉग मोडमध्ये तुम्हाला खूप इझिली करता येतात, कारण ती इन्फॉर्मेशन जास्त कंप्रेस केलेली नसते त्याच्यामध्ये. त्यामुळे लॉग मोड टिपिकली तुमच्या ज्या फिल्म्स किंवा टी व्ही शोज वगैरे शूट होतात हे तुमचे टिपिकली लॉग मोडमध्ये शूट होतात, कारण मग त्याच्यावर पोस्ट प्रोसेसिंग करून तुम्हाला कलर ग्रेडिंग वगैरे खूप चांगलं करता येतं. त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओचे एन्थुझियास्ट असाल तर लॉग मोड डेफिनेटली तुम्ही प्रिफर कराल.
पण जनरली हा लॉग मोड कुठच्याही मोबाईलमध्ये मिळत नाही, राईट? हे जरा एक नवीन गोष्टच आहे.
हो, मी तर आतापर्यंत ऐकला नव्हता.
मी पण आतापर्यंत जेवढे टेस्ट केले आहेत स्मार्टफोन्स, त्याच्यामध्ये लॉग मोड व्हिडिओ शूटिंगमध्ये अवेलेबल आहे अशी तर कुठचा फोन नाही टेस्ट केला आहे मी. आय एम शुअर काही ॲप्स असतील, म्हणजे जसं आय थिंक फिल्मिक प्रो एक ॲप आहे तर ते आय थिंक एनेबल करतं हे, राईट? पण ते आयफोनवरतीच करतं मला नाही वाटत, अँड्रॉइडवरती.
हां, आणि लॉग मोड हा असा कुठचा स्टँडर्ड नाही आहे, त्यामुळे प्रत्येक कंपनी आपलं स्वतःचं लॉग मोड इम्प्लिमेंट करते आणि त्याच्यामध्ये थोडा 19-20 फरक नेहमी असतो. जसं सोनीचं स्वतःचा एक लॉगचा प्रोफाईल आहे, कॅननची स्वतःची लॉग प्रोफाईल आहे, निकॉनची प्रोफाईल आहे, तसं शाओमीची ह्याच्यामध्ये एक स्वतःची लॉग प्रोफाईल असेल. बट तुम्ही जर जनरली बघायला गेला तर लॉग मोड हा तुम्हाला जर कलर ग्रेडिंग वगैरे करायचं असेल किंवा पोस्ट प्रोसेसिंग करायचं असेल व्हिडिओवर तर तो लॉग मोड वापरला जातो.
पण याच्यामध्ये अजून एक विचित्र गोष्ट आहे, ती 100 MP कॅमेरा तर प्रायमरी कॅमेरा आहेच, पण त्याचे जे कंपॅनियन कॅमेराज आहेत ते एकदम डिसअपॉइंटिंग आहेत. तर एक 13 MP अल्ट्रावाईड अँगल कॅमेरा आहे जो ओके इमेजेस देतो, आणि मग 2 MP मॅक्रो कॅमेरा आहे. तो मला ना मला माहिती नाही कशासाठी त्यांनी ठेवला आहे तो कॅमेरा, कारण की त्याचा म्हणजे काहीच उपयोग नाही आहे. त्याच्या जागेवरती जर तुम्ही टेलिफोटो कॅमेरा ठेवला असता तर मग बरं झालं असतं. पण शाओमीचं त्याच्यावरती एक तोडगा होता की आमचा मेन कॅमेराच 100 MP आहे तर तुम्हाला टेलिफोटो कॅमेराची गरज नाही लागणार. पण ते मला थोडं विचित्र वाटलं, म्हणजे 2 MP कॅमेरा 100 MP कॅमेराच्या बाजूला.
एक्झॅक्टली, हल्ली या 40-50 हजाराच्या फोनमध्ये 2 MP कॅमेराचा काय नाद लागला या लोकांना कळत नाही आहे. 2 MP मॅक्रो,
आणि ते मॅक्रो फोटो काढणं पण एवढं, म्हणजे त्याला म्हणजे सगळे तुमचे राहू केतू जर एकत्र आले तरच तुमचा चांगला एक मॅक्रो फोटो येतो, नाहीतर मॅक्रो फोटो काढण्यामध्ये खूप मचमच असते. आणि 2 MP फोटोसाठी एवढं कोण करणार नाही मला नाही वाटत.
आणि हे कॅमेराज अनफॉर्च्युनेटली OnePlus 8 पण बघितलेला, त्यांचा जो मॅक्रोचा परफॉर्मन्स होता 2 MP तो म्हणजे एका 15-16 हजाराच्या फोनवरचा जो 2 MP मॅक्रो असतो सिमिलर परफॉर्मन्सच देतोय तो. तर 50 हजाराच्या फोनवर हा असा कॅमेरा खरी जागा नाही आहे असल्या कॅमेरासाठी.
म्हणजे अल्ट्रावाईट समजू शकतो, टेलिफोटो कॅमेरा समजू शकतो, पण मॅक्रो फोटोग्राफीच्या पाठी मला नाही वाटत. मी जरी ज्यांच्याशी पण बोललो आहे जे स्मार्टफोन वापरतात, ते बोलले असतील की अरे ह्याच्यामध्ये मॅक्रो कॅमेरा जबरदस्त आहे. तर ते लॉजिक मला अजूनपर्यंत कळलं नाही की का 2 MP मॅक्रो कॅमेरा ठेवतात. आणि ते मार्केटिंग पण बरंच करणार की हा ह्या कॅमेराने तुम्ही 4 cm डिस्टन्सपर्यंत फोटो काढू शकतात, किंवा तुम्ही या मॅक्रो मोडने 2 cm जाऊ शकतात जवळ आणि फोटो काढू शकतात. ते लक्षात ठेवत नाही की तुम्ही एवढा जवळ गेला तर जर लाईट तुमच्या पाठी असेल तर तुमचा शॅडो, फोनचा शॅडो त्या ह्याच्यावरती पडणार फ्रेमवरती, आणि त्याला तुम्ही काय करू शकत नाही. तर मग ते पण सगळे छोट्या छोट्या गोष्टी असतात जे पुढे येतात.
खरंय. तर माझ्या मते आपण MI 10 डिस्कशन इथेच थांबूया. आणि जसं तू म्हणत होतास की 108 MP हे एक जास्ती मार्केटिंग गिमिक आहे, आणि मार्केटिंग गिमिक म्हटलं की मला हल्ली 1+ आठवतं का माहीत नाही, पण फायनली तो नॉर्ड म्हणून जो त्यांचा फोन आहे तो शेवटी प्रकट झालेला आहे ऑफिशियली या 21 तारखेला.
थँक गॉड.
त्यामुळे हो, ह्या एक्झॅक्टली ती रिॲक्शन परफेक्ट आहे, कारण गेल्या आठवड्यातच आम्ही म्हणत होतो कसे ते एवढ्या एवढ्याशा गोष्टी काहीतरी डिस्क्लोज करतायत, या निरर्थक गोष्टी अर्ध्यावेळी तर त्याबद्दल, पण जे मेन फोन आहे त्याबद्दल काहीच सांगत नव्हते.
1+ हे मी बघतोय 2-3 वर्षापासून हे फिक्स्ड आहे, ते असे ड्रिप फीड मेकॅनिझम म्हणजे टिप टिप अशी न्यूज टाकणार आणि काही रॅन्डम अपडेट्स असणार त्यांचे. आणि जर फोन लॉन्चच्या 1-2 आठवड्या आधी तर त्यांचं जे न्यूज लेटर असतं, म्हणजे जे त्यांच्या कम्युनिटी न्यूज लेटर असतं, त्याच्यामध्ये तर रोज काही ना काहीतरी अपडेट्स असतात की हे केला, हे करा, ते करा, आता 1+ Nord या डेटला लॉन्च होणार, त्याचं उद्घाटन या टायमाला बघा, 1+ पासेस या वेळेला ओपन होणार. म्हणजे त्यांना न्यूज सायकलमध्ये राहण्याची मला नाही वाटत केवढी,
नाही त्यांना हौस असेल, पण मी म्हणतो आपण सगळे मीडियावाले कशाला कव्हर करतो सगळं काही. आता अर्ध्या ह्याच्यात तर तो त्यांचा जो CEO आणि ह्या फाउंडर्स ते काल पेन इकडे येऊन काहीतरी केलं, पीठ लावून कुठेतरी जाऊन तर ब्लॉगवर पोस्ट केलं, तर आम्ही काय करू, तो काय जेवला ते पण सांगा.
एक्झॅक्टली.
नाही, आणि त्यांचा आता तो AR लॉन्चचा एवढा त्यांनी हाईप केलेला, जो ॲक्च्युअल मी लॉन्च थोडा बघितला मी काही मिनटं, तर तो साधा व्हिडिओ असला तरी सेम इफेक्ट झाला असता त्याच्या. AR त्यांनी काही अचीव्ह नाही केलेलं. ज्यांच्याकडे तो इन्व्हाईट होता त्याच्यावर त्या कागदावर तो त्यांनी मोबाईल सुपर इम्पोज केलेला, त्याचाही किती फायदा झाला लोकांना.
आणि मी ऐकलं बरेचसे जे लोक होते त्यांच्यामध्ये त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये तर ते डिटेक्टच करत नव्हतं सर्फेस आणि हे सगळं, तर मग ते पण बरेचसे लोक ट्विट करत होते की अरे हा सर्फेस डिटेक्ट करत नाही, AR कसं चालू होणार याच्यामध्ये.
अक्षरशः 99 रुपयाची फालतूगिरी होती.
भरलेस की काय तू?
नाही नाही,
99 रुपये कसे वेस्ट करावे. पण ॲटलिस्ट तो फोन आला आहे आणि तो फोन बऱ्यापैकी डिसेंट वाटतोय. आणि इनफॅक्ट आपण गेल्या आठवड्यात ज्या प्रायसिंगबद्दल बोलत होतो, थँकफुली त्याने त्याच प्राईस रेंजमध्ये हा फोन लाँच केला आहे. त्यामुळे ह्याची स्टार्टिंग प्राईस आहे 25,000 रुपये, म्हणजे 24,999, 1 रुपया कमी 25 पेक्षा. ज्याच्यात तो इंडिया स्पेसिफिक मॉडेल मिळणार आहे, ज्याच्यात 6 GB रॅम आहे आणि 64 GB स्टोरेज आहे. आणि मग 28,000 तुमचा 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजवाला मॉडेल आहे. आणि 30,000 12 GB आणि 256, ते परत ते गिमिकच आहे, दाखवण्यापुरतं आहे. आय थिंक मेन जे मॉडेल आहे ते 8128 आहे, जे 28,000 आहे. आणि त्या प्राईसला आय थिंक तो फोन वाईट नाही वाटत आहे, अजून हातात आलेला नाही आमच्या. पण ॲटलिस्ट त्या फोनबद्दल प्रॉपर, त्या स्पेसिफिकेशन्सबद्दल आणि डिझाईनबद्दल ॲटलिस्ट पूर्ण माहिती तरी आलेली आहे पुढ्यात. त्यामुळे जसा जे आधी कन्फर्म केलं होतं, ह्याच्यात स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर आहे, जो कॉलकॉमचा मिड रेंज प्रोसेसर आहे विथ 5G सपोर्ट. परत ह्याच्यात पाठी 4 कॅमेरा दिले आहेत, ज्यात प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे, जो सरळ 1+8 वरूनच त्यांनी कॉपी पेस्ट केलेला आहे असं ते म्हणत आहेत, म्हणजे तो सेम कॅमेरा वापरला गेला आहे. त्यामुळे 1+8 50,000 फोनसाठी तो एवढा ठीक नसेल कॅमेरा, पण एक 28,000 फोनसाठी माझ्या मते तरी तो चांगला कॅमेरा आहे. पण त्याच्यानंतर जे पुढचे 3 कॅमेराज आहेत ते आपले नावापुरते आहेत, म्हणजे तो 8MP अल्ट्रावाईड कॅमेरा. आजपर्यंत मी 8MP अल्ट्रावाईड कॅमेराने जग जिंकताना तरी बघितलेलं नाही, त्यामुळे एक्सपेक्टेशन्स नॉर्मल असाव्यात. आणि परत येस, आपला 2MP मॅक्रो कॅमेरा आलेला आहे इथे.
वा.
आणि माझ्या मते याच्यात 5MP डेप्थ सेन्सर दिला आहे, त्यामुळे तुमचा डेप्थ सेन्सर 5MP आहे आणि मॅक्रो कॅमेरा 2MP आहे.
डेप्थ सेन्सरला तुम्ही कॅमेरामध्ये काउंट करू शकत नाही ना?
हो, पण तो जास्ती मेगापिक्सेलचा आहे मॅक्रो कॅमेरापेक्षा. त्या लॉजिकसाठी अजून एक एपिसोड लागेल आपल्याला.
पण तुला काय वाटतं, हे म्हणजे का यांनी या लोअर प्राईस रेंजमध्ये डिवाइस लाँच केला? म्हणजे
खरं सांगू ना तर आधीच केला पाहिजे होता, तरी काही वर्षांपूर्वी एक 1+X म्हणून लाँच केला होता. ती एक्सपेरिमेंट एवढी चालली नाही, पण त्याच्या पाठची कारणं बरीच होती. तो फोन खरा वाईट नव्हता, आणि त्यामुळे आपण ज्या गोष्टीची तारीफ आता करतोय तेच सॉफ्टवेअर त्यावेळी एवढं परफेक्ट नव्हतं, आणि त्यामुळे तो फोन थोडा फ्लॉप झाला. पण त्याचा त्यांनी एवढा दसका घेतला की त्यांनी त्याचा फॉलोअप कधी काढलाच नाही,
उलट डबल डाऊन केलं फ्लॅगशिप याच्यावरती टी सिरीज.
खरंय. पण आणि जरा तुलाही माहिती आहे 1+ची हिस्ट्री, आपल्या तिघांनाही माहिती आहे म्हणा आणि बऱ्याच लोकांनाही माहिती आहे, की ज्यावेळी तो लॉन्च केला होता तो जनरली या sub-30,000 कॅटेगरीमध्येच असायचा 1+. पण आता 1+ एका प्रीमियम सेगमेंटमध्ये खेळायचं आहे, त्यामुळे यावेळी बघितलंस तर तो 1+8 प्राईस 40,000 वरच नेली आहे. त्यामुळे हे sub-30,000 जो ब्रॅकेट आहे तो गेले काही वर्ष कम्प्लिटली रिकामाच आहे. त्या रेंजमध्ये 30 खाली, म्हणजे तो जो मिड रेंज आपण म्हणतो प्रॉपर, तिथे जास्तीत जास्ती मोबाईल्स विकले जातात. 40 वरचे घेणारे लोक एवढेही नाहीत जेवढे त्याच्या खालचे आहेत, त्यामुळे तो बिझनेस त्यांना ऑफकोर्स घ्यायचा होता, कारण तो कम्प्लिटली आउट ऑफ रेंज होता ना त्यांचा तो बिझनेस. आणि जसं मी गेल्यावेळी म्हणत होतो, आता हा 25 आणि 28 फोन असल्यामुळे यांचं एक 20-22,000 बजेट आहे, तेही आपलं थोडं बजेट वाढवून 1+ घेऊ शकतील. कारण 1+ अजूनही किती म्हटलं तरी एक मिडरेंजमध्ये एक ॲस्पिरेशनल डिवाइस आहे. पण माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुम्ही आता 25,000 ऑक्सिजन OS हे घेऊ शकता तुम्ही अनुभव.
तो मोठा प्लस पॉईंट आहे तो.
हो, ती एवढी ऑप्टिमाइज्ड OS आहे, ती माझ्यामध्ये 765 स्मूथ चालेल. पण ऑफकोर्स या गोष्टी आपण टेस्ट केल्यानंतरच बोलू.
2 एपिसोडपूर्वी आम्ही बोललेलोही त्याच्याबद्दल की 1+ जो ऑक्सिजन OS आहे ते ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी एक खूप मेजर फॅक्टर आहे कुठचा फोन सिलेक्ट करू आणि कुठचा फोन घेऊ ह्याच्यामागे. कारण ऑक्सिजन OS मला फार आवडतं आणि त्यांनी खूप पॉलिश केलेलं आहे. तुम्ही अँड्रॉइड जरी घेतलं, अँड्रॉइडच्या वरची ही लेअर त्यांनी खूप पॉलिश करून त्यातले जे छोटे छोटे इंटरॅक्शन्स किंवा जे फीचर्स दिलेले आहेत ते खूप चांगले आहेत. तू जसं मी 10 बोलत होतास, तर त्याचा कितीही चांगला कॅमेरा जरी असला तरी मी ऑक्सिजन OSच प्रिफर करीन.
नाही, खरं आहे ते, कारण मी Pixel 3 XL वापरतो आणि तो त्याच्यामध्ये तर क्लीन अँड्रॉइड OS आहे. पण मी जेव्हा 1+8 Pro रिव्ह्यू करत होतो आणि ऑक्सिजन OS वापरलं आणि म्हणजे तो एक्सपिरियन्सच वेगळा होता, तर मी म्हणालो की अरे हे स्किन्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे, पण स्टॉक ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा कितीतरी फायदे आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणजे एकदम जसं तू बोललास, पॉलिश्ड एक्सपिरियन्स जो आहे तो लगेच जाणवला मला.
खरी गोष्ट आहे ती.
नाही, आणि शाओमीचे जे MIUI आहे त्याच्यामध्ये फीचर्सपेक्षा त्यांचे अनॉयन्सेस जास्त आहेत असं वाटतं. त्यांच्या ज्या तू जसं म्हणालास की त्याच्या ॲड्स असतात आणि उगाचच कसले तरी नोटिफिकेशन येत राहतात. तर आपण आता टेक रिव्ह्युअर्स आहोत, आपल्याला माहिती आहे ते ऑफ कसे करायचे. पण मी असे बरेचसे फोन बघितलेत ज्यांना लोकांना माहिती पण नसते की ह्याला ऑफ करता येईल का. ते आपले नोटिफिकेशन त्यांचं तो टास्क बार भरलेला असतो आणि भरपूर आयकन असतात त्याच्यामध्ये, असेच ते फोन वापरत असतात. तसं 1+ जराही करत नाही.
तुम्हाला काय वाटतं हे आता वन प्लस जे अंडर 30,000 हे जे फोन्स आहेत म्हणजे हे शाओमीला आता एक नवीन प्रोडक्ट त्या कॅटेगरीमध्ये लॉन्च करण्यासाठी प्रोत्साहित करतील?
सगळेच येतील बघा, आता 25,000 आसपास. इनफॅक्ट हा लॉन्च व्हायच्या आधीच शाओमीने त्यांचा जो रेडमी K20 Pro आहे त्याची प्राईस ड्रॉप करून 25,000 केली आहे. जो त्याचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेजचा जे व्हेरियंट आहे
राईट,
ते एक साधारण 30-32 हजाराला विकला जात होता गेल्या महिन्यापर्यंत, ते आता त्याची सरळ 25,000 केलेली आहे प्राईस. त्यामुळे ऑलरेडी हालचाल चालू झाली आहे. आणि हा जो 765 स्नॅपड्रॅगन जो चिपसेट आहे, आय थिंक त्याच्यावर बेस्ट बरेच फोन्स आता या रेंजमध्ये नक्की येतील. आणि नुसतं शाओमीच नाही पण बाकीच्या मोबाईल मॅन्युफॅक्चरर्सकडनंही तू एक्सपेक्ट करू शकतोस.
हा पहिला फोन आहे का ज्याचा 765 आहे, SD 765?
हो, सध्या तरी ह्याचे ओपोचे पण दोन फोन्स येत आहेत, Reno 4 आणि Reno 4 Pro. पण ओपोची प्राइसिंग जनरली जरा हाय असते, त्यामुळे बघू ते त्या रेंजमध्ये येऊ शकतील की नाही ते.
म्हणजे वन प्लसचा मोठा भाऊ ओप्पो.
हो ऍक्च्युली
आय थिंक अमय तू आपल्या ऑडियन्सना BBK इलेक्ट्रॉनिक्स बद्दल काही सांगशील का, म्हणजे आपण आता जो जोक मारला तो जरा जास्त क्लिअर होईल.
हो ऍक्च्युली हे बरेच जे ब्रँड्स आहेत, म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं तर ओप्पो, विवो, वन प्लस आणि रिअलमी, हे सगळ्याची एक पॅरेंट कंपनी आहे, ती म्हणजे BBK इलेक्ट्रॉनिक्स. तर हे सगळे त्यांचेच ब्रँड्स आहेत. आणि फनी पार्ट हे आहे की त्याच्यात ॲटलीस्ट 3 वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, म्हणजे UIs आहेत. तर विवोचं आपलं फंट चॉईस म्हणून असतं, जे मला बिलकुल आवडत नाही. ते शाओमीला एक कॉम्पिटिशन त्यांच्याकडनं आहे नक्की. लास्ट कोण येणार त्याची. आणि कलर ओएस बऱ्यापैकी चांगला आहे त्यातल्या त्यात, म्हणजे इट्स अमंग्स द बेटर वन्स. आणि ऑफकोर्स ऑक्सिजन ओएस टॉप ऑफ द लाईन. त्याचे ब्रँड्सच नाहीत पण प्रत्येकाचा UI आणि ऑपरेटिंग सिस्टीम्स, ऑपरेटिंग सिस्टीम्स म्हणजे UIची लेअर ऑपरेटिंग सिस्टीमच्या वरती, हेही वेगवेगळे आहेत. पण शेवटी सगळे आहेत ते BBK इलेक्ट्रॉनिक्सेस, चार मेजर ब्रँड्स.
आता ऐकू पण आलं आहे ना मार्केटमध्ये.
हां अरे राईट, हा पाचवा. पण तो अजून IQ म्हणजे विवोचा सब ब्रँड म्हणूनच ओळखला जातोय. पण हो, पाचवा ब्रँड तो IQ.
तो विवोचा सब ब्रँड होता ना, आता ते पण स्वतःला सेपरेट कंपनी बोलतात.
हां ते सगळे तेच करतात. रिअलमी आला त्यावेळी तो ओपोचा सब ब्रँड होता, आणि मग नंतर नाही आम्ही ओपोचे सब ब्रँड नाही, आम्ही सेपरेट. सगळे तसंच करतात. ते ठीक आहे, इनिशियली थोडं नाव लावतात आपल्या वडिलांचं, मग आपलं स्वतःच.
आणि इंडियामध्ये सगळे आता अँटी चायना सेंटिमेंटमध्ये आहेत. तर
निमिष, मी तुझ्या रिव्ह्यूवर आता जस्ट कमेंटच वाचत होतो.
मला एवढे डिटेल कमेंट्स कुठच्याच फोनवर रिव्ह्यूवरती नाही मिळालेत.
तिघही स्पेसिफिकली तुझ्याबद्दल बोलतात की तू चायनीज फोन रिव्ह्यू करतोयस.
हो हो. आणि काही तर मला टिप पण दिले की असं आम्हाला तू कारण सांगू नकोस की चायनामध्ये सगळे फोन म्हणतात म्हणून आम्ही चायनीज फोन रिव्ह्यू करतो. मी LG फोन घेणार आणि सॅमसंगचा फोन घेणार. हे मग घ्या ना, मी कुठे नाही बोलतोय तुम्हाला.
तेच लोकांना काही काही वेळा काही नाही, बऱ्याचदा तेच कळत नाही की आपलं काम रिव्ह्यू करणं आहे. हे तर ठीक आहे, तू हा रिव्ह्यू केला आहेस आणि त्यातल्या त्यात तुला बऱ्याचशा गोष्टी याच्या आवडल्या आहेत. आता मी एक प्रॉडक्टचं नाव घेत नाही पण एका रिव्ह्यूमध्ये मी लिहिलेलं की हा प्रॉडक्टमध्ये काय दम नाही आहे, घेण्यात काय पॉईंट नाही. आणि त्याच्यावरही पब्लिक बॉम्ब मारतात की अँटी चायना. आणि मी म्हणलं घेऊ नका म्हणतोय, आता अजून काय करू. आधी वाचा तरी काय लिहिलं आहे ते, फक्त टायटल वाचतात आणि चालू करतात.
तेच.
आता वन प्लस नॉट हा एकच फोन असा नव्हता जो आपण गेल्या आठवड्यात डिस्कस केला. आपण काही काही गोष्टी गेल्या एपिसोडमध्ये जे डिस्कस केलेल्या आहेत त्याचेही काही अपडेट्स आले आहेत आणि ते प्रेषित तुम्हाला सांगेल.
काही एपिसोडपूर्वी आपण ॲपलचा OEM जो आहे फॉक्सकॉन, तो $1 billion इंडियामध्ये इन्व्हेस्ट करायचा प्लॅन बनवतोय अशी आपण न्यूज तुम्हाला दिलेली. तर त्याच्याबद्दलच अजून काही अपडेट्स आहेत. पेगाट्रॉन म्हणून एक ॲपलचा OEM आहे, त्याने इंडियामध्ये सबसिडरी रजिस्टर केलेली आहे आता चेन्नईजवळ. आणि त्यांचं चेन्नईजवळ अजून एक प्लांट सेटअप करायचे प्लॅन चाललेले आहेत सध्या. आता जे चायनाबरोबर चाललेलं आहे जगभर की तिथून मॅन्युफॅक्चरिंग सगळ्या कंपनीजना मूव्ह करून इतर ठिकाणी न्यायचं आहे, कारण एकाच कंट्रीवर डिपेंडंट राहणं त्यांना पॉसिबल होणार नाही पुढे जाऊन. म्हणून पेगाट्रॉननी ही सबसिडरी इंडियन रजिस्टर केलेली आहे आता. आणि विस्ट्रॉन म्हणून जी अजून एक OEM आहे त्यांचा, ज्यांचं ऑलरेडी इंडियामध्ये एक प्लांट आहे बँगलोरजवळ, त्यांनी ऑलरेडी 1600 crore rupees इंडियामध्ये इन्व्हेस्ट केलेले. त्यांचा अजून 1300 crore टाकण्याचा प्लॅन आहे इंडियामध्ये एक्सपान्शन करण्यासाठी. तसं बघायला आता गेलं तर फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन ह्या तिन्ही तैवानीज कंपनीज आहेत ज्या ॲपल आणि बाकीच्या कंपनीजसाठी मॅन्युफॅक्चरिंग करतात. ह्यांच्या तिघांचेही इंडियामध्ये प्लांट सेटअप करायचे आणि एक्सपांड करायचे प्लॅन्स आहेत. सो कुठेतरी सगळ्या कंपनीजना, नॉट जस्ट ॲपल बट बाकीच्या कंपनीजनाही चायनावरून मॅन्युफॅक्चरिंग मूव्ह करून आता बाकीच्या कंट्रीजमध्ये एस्पेशली इंडियामध्ये आणण्याचा प्लॅन्स आहेत.
चांगली गोष्ट आहे.
ह्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण जे आहेत एक्स CM ऑफ महाराष्ट्र, त्यांनी उद्धव ठाकरेला हल्लीच एक लेटर लिहिलं आहे की ह्या सगळ्या कंपनीज इंडियामध्ये प्लांट इन्व्हेस्ट करायचं म्हणत आहेत, त्या जात आहेत त्या चेन्नई, आंध्र प्रदेश आणि बँगलोर अशा जवळ. तर उद्धव ठाकरेला पृथ्वीराज चव्हाण सांगितलं की तुम्हीसुद्धा ह्या कंपनीजना अट्रॅक्ट करण्यासाठी काहीतरी प्लॅन बनवा सो दॅट ते महाराष्ट्रामध्ये येऊन सेटअप करतील. कारण जेव्हा फडणवीसचं गव्हर्नमेंट होतं तेव्हा फॉक्सकॉन बरोबर त्यांनी एक MOU साईन केलेला आणि 35,000 crore काहीतरी ते लोक इथे इन्व्हेस्ट करणार होते, बट अल्टिमेटली ते सुद्धा चेन्नईजवळ गेले. त्यामुळे आता होपफुली उद्धव ठाकरे काही करेल आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी प्लांट वगैरे सेटअप होईल.
मला लक्षात त्यावेळेला एक रुमर पण होता की हे ऍपल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट नवी मुंबईमध्ये कुठेतरी असणार म्हणून.
पुण्याजवळ प्लांट सेटअप करायचं त्यांचं चाललेलं, बट अल्टिमेटली आय थिंक ते मटेरियलाइज झालं नाही आणि त्यांनी चेन्नई सिलेक्ट केलं. आंध्र प्रदेश, चेन्नई आणि बँगलोर ह्या 3 जागेंजवळ ते प्रत्येकाचे प्लांट्स आहेत सध्या. आणि इंडियामध्ये आय थिंक iPhone 8 आणि iPhone SE हा ऑलरेडी मॅन्युफॅक्चर होतो. हे जे आता एक्सपान्शनचे प्लॅन्स चालले त्याच्यामध्ये त्यांना नवीन जे त्यांचे जनरेशन्स आहेत फोन्सचे ते सुद्धा मॅन्युफॅक्चर करायचे आहेत.
ही चांगली गोष्ट आहे, आपल्या इंडियामध्ये प्राईस थोडी कमी होईल, म्हणजे जे ड्युटीज लागतात जे इम्पोर्टेड फोन्सवर ती
हो थोडे प्राइसिंग कमी होईल त्याचं, बट मला वाटत नाही एवढा फरक पडेल कारण शेवटी ॲपल हा एक अल्ट्रा प्रीमियम ब्रँड आहे आणि ती जागा त्याला सोडायची डेफिनेटली नसणार.
बट जॉब्सही बरेच क्रिएट करेल आणि प्लस इकॉनॉमी पण बूस्ट होईल त्याच्यामुळे आपली.
हो ते जास्त इम्पॉर्टंट आहे कारण लोकल जॉब्स ते खूप जनरेट होणारच आहेत आणि इकॉनॉमीही बूस्ट करेल कारण ॲपलसारखी मोठी कंपनी अलॉंग विथ सोनी, कारण फॉक्सकॉन वगैरे सोनीसाठी पण मॅन्युफॅक्चरिंग करतं, PS4, PS5 मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्याकडे असतं. अशा कंपनीज इकडे येऊन जर सेटअप करायला लागले त्यांचा प्लांट्स तर इकॉनॉमी बूस्ट होईल आणि एक चांगलं एक PR कॅम्पेन पण असेल इंडियामध्ये मेक इन इंडियाचं. आणि तशीच एक लास्ट वीक आम्ही एका गोष्टीबद्दल गप्पा केलेल्या की एअरटेल आणि वोडाफोननी त्यांचे प्रायोरिटी 4G जे प्लॅन्स जे आहेत ते अनाऊन्स केलेले आणि त्यावर ट्रायनी ते आणलेला आणि त्यांना काही प्रश्न विचारलेले. तर त्यांना थोडं रिलीफ TDSAT आहे जे ट्रिब्युनल आहे त्यांनी दिलेलं आहे आणि ट्रायची जी हॉल्टिंगची ऑर्डर होती त्याच्यावर त्यांनी स्टे आणलेला आहे. त्यामुळे एअरटेल आणि वोडाफोननं हे जे प्रायोरिटी 4G जे प्लॅन्स आहेत ते कंटिन्यू करायला मिळणार आहेत. जेवढे लोकांना त्यांना ऑनबोर्ड करता येईल तेवढं ते करून घेतील. कारण TDSAT प्रमाणे ट्रायची जी हॉल्टची ऑर्डर होती ती चुकीची होती. त्यांनी ह्यांचे जे प्लॅन्स आहेत हे रिव्ह्यू करून त्याच्यावर इन अकॉर्डन्स ऑफ द लॉ ऑर्डर द्यायला पाहिजे ती त्यांनी दिली नव्हती. त्यामुळे आता त्यांनी TDSAT सांगितलं की तुम्ही आधी रिव्ह्यू करा ह्या खरोखर चुकीच्या आहेत की बरोबर आहेत आणि जर चुकीच्या असतील तर तुम्ही त्याच्यावर स्टे आणा. तर आता बघूया पुढे ट्राय काय डिसिजन घेत आहे.
सो तू आता हे मोबाईल प्लॅन्सबद्दल म्हणत होतास त्यावरनं मला आठवलं, आता नेटफ्लिक्सचाही अजून एक मोबाईल प्लस प्लॅन म्हणून येतोय ना.
हो ते इंडियामध्ये सध्या हा मोबाईल प्लस म्हणून एक प्लॅन मेजरली टेस्ट करतायत ज्याचं प्राइसिंग तालुकांनी 350 rupees पर मंथ ठेवलं आहे. आणि हा एक स्पेसिफिकली इंडियामध्ये ती लोक प्लॅन लाँच करणार आहेत कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल, टॅबलेट आणि डेस्कटॉप्स ह्याच्यावर तुम्हाला नेटफ्लिक्स बघता येणार आहे. ह्याच्यामध्ये TV इन्क्लुडेड नाही आहे. त्यामुळे त्यांचं जे नॉर्मल प्लॅनचं प्राइसिंग आहे त्याच्यापेक्षा स्वस्त त्यांनी हा प्लॅन काढलेला आहे. त्यांनी ऑलरेडी इंडियामध्ये एक मोबाईल प्लॅन म्हणून काढलेला जो होता 200 rupees पर मंथ आणि त्याच्यामध्ये फक्त मोबाईल आणि टॅबलेट इन्क्लुडेड होतं आणि तो फक्त SD होता, म्हणजे त्याच्यावर HD स्ट्रीम्स अवेलेबल नव्हत्या. तुम्हाला फक्त SD बघायला मिळायचं. तो आता ह्या मोबाईल प्लस प्लॅनमध्ये तुम्ही जर 350 rupees पर मंथचा प्लॅन हा घेतला तर तुम्हाला तुमच्या मोबाईल, टॅबलेट किंवा PC HD स्ट्रीम्स बघता येतील. अजून एक गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲट अ टाइम एकच स्क्रीनवर बघता येणार आहे, ते एक लिमिटेशन आहे.
अच्छा, म्हणजे मी एक प्लॅन घेऊन माझ्या घरी कोण दुसरा असेल मोबाईलवरती तर आम्ही दोघ एका वेळेला बघू शकत नाही काही.
हां, तुमचे लॉगिन्स कितीही असू शकतात बट ॲट द सेम टाइम एका वेळेला एकच जण बघू शकतो.
पण आता या नेटफ्लिक्सच्याच टॉपिकवर अजून थोडं बोलूया. आता हा प्लॅन ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण आय थिंक नेटफ्लिक्सला ॲन्युअल प्लॅन्स लाँच करायचे, अगदी ॲन्युअल नाही तर कमीत कमी 3 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे प्लॅन्स लाँच करायची माझ्यामध्ये तरी गरज आहे. कारण नेटफ्लिक्स भले इंटरनॅशनली एक ब्रिलियंट सर्व्हिस असेल पण इंडियात त्याची स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे ती ॲमेझॉन प्राईम व्हिडिओजबरोबर आहे आणि ऑफकोर्स डिझनी प्लस हॉटस्टार त्या सर्व्हिसबरोबर आहे आणि त्या जास्ती पॉप्युलर सर्व्हिसेस आहेत इंडियामध्ये. आणि त्याचे ॲन्युअल प्लॅन्स जे आहेत ते नेटफ्लिक्सच्या कंपॅरिझनमध्ये बरेच स्वस्त आहेत. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ॲमेझॉनचा जो प्राईम व्हिडिओ आहे तो आपल्याला वर्षाला 1,000 rupees भरून 999 भरून मिळतो आणि त्याचे अजूनही बेनिफिट्स आहेत. पण ते ह्याच्यात डिस्कस करण्यात पॉईंट नाही. आणि ऑफकोर्स हॉटस्टार, ज्याच्यात आता डिझनीनेही आपलं कॉन्टेंट आणलेलं आहे आणि त्यामुळे त्याची क्वालिटी चांगली सुधारली आहे कॉन्टेंटची आणि व्हॉल्यूमही वाढला आहे. त्याचीही प्राईस वर्षाची 1499 आहे, म्हणजे 1500 रुपया कमी. आणि नेटफ्लिक्स अजूनही साधारण एच डी प्लॅन्ससाठी तुम्हाला 650 रुपये महिन्याचे चार्ज करतो आणि 4K साठी 800. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, जर असा ॲन्युअल प्लॅन आला त्यांचा किंवा 6 महिन्याचा म्हणजे लॉंग ड्युरेशन आला प्लॅन, तर लोकं घेतील असं वाटतं का तुला, तुम्हाला दोघांना रादर?
इन माय ओपिनियन नेटफ्लिक्स, आपण जसं आता मोबाईलच्या जे एक प्रीमियम सेगमेंटमध्ये ऑपरेट करतात अशा ब्रँड्सबद्दल बोलत होतो, तसं नेटफ्लिक्स पण साधारण हा एक स्वतःला थोडा प्रीमियम ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणून कन्सिडर करतो आणि त्यामुळे त्यांचं एक जनरल ॲटिट्यूड जे असतं ते थोडं आपलं प्राइसिंग त्या हिशोबाने असलं पाहिजे आणि आपली कॉन्टेंटची क्वालिटी पण त्या हिशोबाने असली पाहिजे असं जनरली असतं त्यांचं. आता जसं प्राईमचं एक्झाम्पल आपण घेतलं तर प्राईम व्हिडिओवर तुम्हाला मंथली 129 किंवा इयरली 999 ऑप्शन असतो. त्यामुळे तुम्हाला भले 2-3 महिन्यासाठी जर सबस्क्राईब करायचं आहे तर तुम्ही 129x3 असं तुम्ही सबस्क्राईब करू शकता. बट नेटफ्लिक्सवर तुम्हाला आता मिनिमम हे जर प्लॅन टेस्टिंगमध्ये नसते तर तुम्हाला मिनिमम आय थिंक 500 त्यांचा प्लॅन होता आणि एच डी पाहिजे तर 650 की असा काहीतरी त्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांसाठी ते खूप यु नो एंट्री बॅरियर खूप जास्त आहे. आणि भले नेटफ्लिक्स त्यांचे जे ओरिजिनल्स किंवा त्यांचे जे कंटेंट येतं ते सगळे एपिसोड एकाच वेळेला टाकत असते, त्यामुळे अशी बरीच लोकं आहेत जे तेवढ्या वेळापुरतंच फक्त सबस्क्राईब करतात आणि ते बघून झालं की मग कॅन्सल करतात त्यांचं अकाउंट. त्यामुळे त्यांना मंथली त्या लोकांसाठी मंथली प्लॅन त्यांना बरे पडतात. बट असेसुद्धा बरीच लोकं आहेत जे कन्सिस्टंटली सबस्क्राईब करतात नेटफ्लिक्सला कारण त्यांचं कंटेंट कॅटलॉग जे आहे ते चांगलं आहे. तर ह्या लोकांसाठी डेफिनेटली त्यांनी इंडिया प्राइसिंग आणलं पाहिजे, जे हे एंट्री बॅरियर कमी करण्यासाठी ते लोक आता मोबाईलचे प्लॅन टेस्ट करतायत, तसेच ॲन्युअल प्लॅन त्यांनी टेस्ट डेफिनेटली केले पाहिजेत.
हो, मध्यंतरी काहीतरी करतही होते टेस्ट असं माझ्या ऐकण्यात आलं होतं, म्हणजे कितपत खरं आहे? निमिष, तू काय ऐकलं होतंस याबद्दल?
नाही, माझं तसं ऐकण्यात नाही आलं आहे. पण हां, म्हणजे क्वार्टरली किंवा हाफ इयरली प्लॅन्स जर बळत असेल तर ॲटलिस्ट काही ना काहीतरी ट्राय करायला पाहिजे, कारण की तुमची कॉम्पिटिशन ऑफर करते ॲन्युअल प्लॅन्स, तर तुम्ही म्हणजे 2-3 वर्षापासून काहीच असं ऑफर करत नाही ते थोडं विचित्र आहे.
इनफॅक्ट मी तर म्हणेन की हॉटस्टारसारखं त्यांनी जर स्ट्रॅटेजी घेतली की जे लोकल कॉन्टेंट आहे त्यासाठी एक वेगळा प्लॅन ठेवा फक्त, जसं हॉटस्टारचं व्ही आय पी आहे जे इयरली 400 रुपयामध्ये तुम्हाला अख्खा ॲन्युअल प्लॅन मिळतो फॉर हिंदी कॉन्टेंट, तसंच जर नेटफ्लिक्स, कारण नेटफ्लिक्स ऑलरेडी इंडियासाठी खूप ओरिजिनल कॉन्टेंट आता प्रोड्यूस करते, त्यामुळे हे जर त्यांनी एका वेगळ्या प्लॅनवर इंडियासाठी हे इंट्रोड्यूस केलं तर चांगली गोष्ट होईल.
हां, ॲक्च्युली हां, ते पण एक चांगली स्ट्रॅटेजी आहे.
पण त्यासाठी त्यांना अजूनही बरंचसं कॉन्टेंट प्रोड्यूस करावं लागेल, कारण एवढंही नाही आहे इंडियन कॉन्टेंट त्यांच्याकडे की त्याच्यासाठी एक सेपरेट प्लॅन बनवता येईल आत्ता तरी.
हो, नक्कीच.
मी लॉंग ड्युरेशन पॅक त्याच्यासाठीच म्हणालो, जो तू पॉईंट रेज केलास ना प्रशित, की आता लोक एक महिना घेतात एक स्पेसिफिक कुठची तरी सिरीज आली ती बघण्यासाठी आणि त्याच्यानंतर 3-4 महिने गायब होतात, त्यामुळे नेटफ्लिक्स ॲक्च्युली एक कस्टमर काही महिन्यांसाठी लूज करतो आहे. आता जर तुम्ही एक अग्रेसिव्हली प्राईस्ड किंवा इकॉनॉमिकल ॲन्युअल प्लॅन आणलात, जे साधारण 6 महिन्याचेच पैसे भरून तुम्हाला जर वर्षभराचा कॉन्टेंट मिळणार असेल किंवा सबस्क्रिप्शन मिळणार असेल, तर हे जे 3 महिन्यातनं एकदा किंवा 4 महिन्यातनं एकदा सबस्क्राईब करणारी लोकं आहेत ती 2 वेळा विचार करतील की आता तर मी मेबी तसं घेऊ शकतो लॉंग ड्युरेशन पॅक त्या हेतूने. पण ऑफकोर्स ती प्राइसिंग फार अट्रॅक्टिव्ह असावी लागणार आहे, नाहीतर काय पॉईंट?
हां, नाही पण प्राइसिंग तू कमी करून करून किती कमी करणार, कारण हे बघ अजून एक गोष्ट आपल्याला बघ लक्षात ठेवायची आहे की नेटफ्लिक्सचं एकच बिझनेस आहे ऑनलाईन स्ट्रीमिंग. तसं ॲमेझॉन प्राईम एक सर्व्हिस आहे आणि ॲमेझॉन इज अ कॉन्ग्लॉमरेट, तर त्यांचे हजारो सर्व्हिसेस आहेत. तर मग ते दुसऱ्या त्यांच्या बिझनेसमधनं पैसे कमावून ह्याच्यामध्ये जेवढे पण लॉसेस होत आहेत फॉर इन्स्टन्स तर ते ॲब्झॉर्ब करू शकतात. तसंच डिझनी हॉटस्टार बघायला गेलात तर त्यांचे रेग्युलर टी व्ही चॅनल्स पण आहेत, त्यांचं फिल्म स्टुडिओ वगैरे आहे, तर ते म्हणजे थिएटर रिलीज वगैरे होतात त्यांचे, प्लस त्यांचं सगळं कॉमिक बुक्स वगैरे त्याची मर्चंडायझिंग आहे, तर त्यांचे बरेचसे डिव्हर्सिफाईड बिझनेसेस आहेत. त्यांना स्वस्त प्राइसेस ॲन्युअल प्राइसेस देण्यामध्ये एवढं मला नाही वाटत काही प्रॉब्लेम होत असणार, कारण हे बाकीचे जे बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये ते लोकं पैसे कमवून ह्याच्यामध्ये जे लॉसेस आहेत ते कवरअप करू शकतात. तसं नेटफ्लिक्स तसं काही बॅक प्लॅन बी नाही आहे, तर त्यामुळे त्यांचे कदाचित प्राइसेस जास्त आहेत.
दॅट्स ऑल द मोर रिझन की नेटफ्लिक्स शुड ट्राय चीपर प्लॅन्स ना, कारण इट्स बेसिकली इकॉनॉमीज ऑफ स्केल. ते जे ओरिजिनल कॉन्टेंट प्रोड्यूस करतायत किंवा त्यांचा जो कॅटलॉग आहे तो मेंटेन करायला त्यांना व्ह्युअर्स पाहिजेत, जर व्ह्युअर्सच आले नाही तर लाईक आता जसं आंबाई जसं म्हणाला जे लोक फक्त 2-3 महिने सबस्क्राईब करून सोडून देतात त्यांनी जर फॉर एक्झाम्पल आता हा 350 प्लॅन घेतला जो 3 महिने त्यांनी भरला त्याच्याऐवजी त्यांनी जर 1,000 रुपयाचा प्लॅन काढला जो त्यांना 6 महिन्यासाठी लोकांना बघता येईल तर त्यांच्याकडे दॅट्स मोर रेव्हेन्यू फॉर दॅम
एक्झॅक्टली
आणि त्यांचा कॅटलॉग त्यांचं ओरिजिनल कॉन्टेंट मेंटेन करायला जर त्यांनी असे लोकांना अट्रॅक्ट करायचे प्लॅन्स काढले तर शेवटी त्यांचाच फायदा होणार आहे नेटफ्लिक्सचा.
3 महिन्यात ना एकदा सबस्क्राईब करणारे लोक आहेत पण आता त्यांना 6 महिन्याच्या प्राईसमध्ये तुम्ही वर्षाचा दिलात प्लॅन म्हणजे जिथे तुम्हाला 3-4 महिन्याचे पैसे मिळणार होते तिथे तुम्हाला 6 महिन्याचे पैसे मिळतील याच लोकांकडून. मी प्लॅनची प्राईस कमी करायचं म्हणत नाही आहे पण एक स्वस्तातला ॲन्युअल प्लॅन द्यायला म्हणजे एकदम लमसम जर तुम्ही भरलेत तर कदाचित 6 महिन्याचे भरून 6 महिने फ्री टाईप्स. मी फक्त एक एक्झाम्पल देतो आहे पण तसं काहीतरी आता विचार चालू केला पाहिजे नेटफ्लिक्सनी.
ना आय एम प्रिटी शुअर करतील काहीतरी या डिरेक्शनमध्ये लोक.
चला अशीच आशा करूया. सो हे झाले आपले मेन अपडेट्स या आठवड्याचे पण आता मला परत वळायचं आहे आपल्या आधीच्या टॉपिककडे जेव्हा आपण कॅमेरा फोन्स आणि कॅमेराज डिस्कस करत होतो. पण आता मला हे म्हणायचं आहे की DSLR लोकांना एवढा काही आता कॅरी करायला आवडत नाही कारण तो फार बल्की असतो मोठा असतो आणि त्या लेन्सेस घेऊन फिरणं म्हणजे जरा किचकटच आहे. पण आता बऱ्याच फोन्समध्ये ते काही काही DSLRचे फीचर्सही अवेलेबल असतात आणि इथे तुम्ही दोघेही कॅमेरा एन्थुझियास्ट आहात तर आपल्या लिस्नर्ससाठी जरा काही फोटोग्राफी टिप्स सांगा ना की ज्यादी तुम्ही मोबाईलवरही एकदम DSLR-सारखे नाहीत पण साधारण नॉर्मलपेक्षा चांगले फोटो कसे काढता येतील ते.
हां तर मी आणि निमिष दोघंही फोटोग्राफी एन्थुझियास्ट आहोत आणि निमिष जो आहे तो एक अँड्रॉइड फोन वापरतो वेरॅज मी प्रायमरीली आयफोन वापरतो. हल्ली जेवढे पण फोन अवेलेबल आहेत हे बऱ्यापैकी चांगले फोटो ऑलरेडी काढतात त्या फोनमधल्या ज्या हार्डवेअर अवेलेबल आहे आणि त्यातून हल्ली जे कॅमेराचे ॲप्स असतात त्यांचं जे प्रोसेसिंग असतं ते तुम्हाला ऑलरेडी चांगले फोटो डिलिव्हर करतात त्यामुळे आधीपेक्षा ऑलरेडी खूप इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत. तरी त्यातल्या त्यात मी म्हणेन की लोकांना फोटो कसे निघतात आणि त्याच्यामधलं जे एक बेसिक जे असतं फोटोग्राफीचं ते जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे कुठलीही फोटो चांगले काढायचा प्रयत्न करायच्या आधी. कारण बरेचसे लोक नुसतं आपला फोनचा कॅमेरा ॲप चालू करतात आणि फोटो क्लिक करतात विदाऊट नोईंग की फ्रेमिंग काय असतं किंवा फोकस झालेला आहे का ह्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना माहिती नसतात. मी म्हणेन अर्धा तास लागतो हे समजून घ्यायला की नक्की फोकस काय आहे अपर्चर काय आहे शटर स्पीड काय आहे ह्या बेसिक जरी लोकांनी जाणून घेतल्या तरी त्यांची फोटोग्राफीची लेवल चांगली होईल. हल्ली बरेचसे ॲप्स अवेलेबल आहेत जे तुमच्या फोनचं जे डिफॉल्ट ॲप आहे त्याच्यापेक्षाही चांगले फोटो काढतात. त्यामुळे मी फॉर एक्झाम्पल आयफोनवर एक मोमेंट म्हणून एक ॲप आहे आणि हॅलाईट म्हणून एक ॲप आहे हे दोन ॲप्स मी खूप फ्रिक्वेंटली वापरतो फोटोज काढायला. बट अल्टिमेटली हल्ली जे फोटोज लोक पब्लिश करतात दे एंड अप बीइंग ऑन इंस्टाग्राम मोस्ट ऑफ द टाईम इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरच ते फोटो जातात त्यामुळे बरीचशी लोक तेवढं बॉदर करत नाहीत की माझे फोटो चांगले येत आहेत का फक्त किती लाईक्स येत आहेत त्याच्यावर आणि माझे फ्रेंड्स लोक किती त्याच्यावर कमेंट करतात एवढंच ते लोक बघतात. बट या लाईक आय सेड थोडंसं बेसिक जाणून घेतलं आणि थोडा प्रयत्न केला की बाबा हां मला चांगले फोटो काढायचे आहेत आणि ते फोटो काढून मला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे ह्याचा जर प्रयत्न केला तर लेवल थोडी इम्प्रूव्ह होईल.
हो नक्कीच जसं प्रिषद म्हणाला आता तर सगळे स्मार्टफोन वापरणाऱ्याने सगळ्या स्मार्टफोनवरती बऱ्यापैकी चांगले कॅमेरे असतात ॲटलीस्ट डेलाईट फोटोज तर काही प्रॉब्लेमच नसतो. पण जसं प्रेक्षक म्हणाला बेसिक्स फोटोग्राफीचे खूप महत्त्वाचे आहेत. आता मी बऱ्याचशा लोकांना ओळखतो ज्यांच्याकडे म्हणजे 50,000-1,00,000 वरचे फोन्स आहेत आणि ते म्हणजे खूप शो ऑफ वगैरे करतात पण त्यांचे फोटोज एकदम म्हणजे फक्त समोर फोन पकडून फोटो काढले असाच आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नाही आहे काही नाही आहे. तर ठीक आहे म्हणजे काही लोकांना तेवढा इंटरेस्ट नसेल फोटोग्राफीमधनं आमच्या एवढा पण थोडं असं जसं फ्रेमिंग कशी करतात किंवा ऑब्जेक्ट कुठे प्लेस करायचा किंवा म्हणजे लाईट कशी वापरायची फोटोमध्ये तर ते जर जाणून घेतलं तर मग तुमचे फोटो आणखीन थोडे चांगले दिसतात. आणि आता बरेचसे असे ऑनलाईन रिसोर्सेस आहेत जर तुम्ही इंटरनेटवरती गेला बरेचसे यूट्यूब व्हिडिओज आहेत बरेचसे वेबसाईट्स आहेत ज्याच्याने तुम्ही स्वतःची फोटोग्राफी इम्प्रूव्ह करू शकतात. आता आमच्या वेळेला असं मी आणि प्रिषद जेव्हापासून फोटोग्राफी करतो आहे तेव्हा असे स्मार्टफोन्स तर होते पण तेवढे पॉवरफुल कॅमेराज नव्हते तर आम्ही फोनमधनं तर फोटो काढायचोच नाहीत मोस्टली DSLRनेच काढायचो फोटो आणि त्याच्यामुळे शिकणं ऑटोमॅटिकली आलं आम्हाला. कारण की जेवढे तुम्ही जास्त फोटो काढणार तेवढे तुम्ही जास्त शिकणार. पण आता बिकॉज ऑफ फिल्टर्स आणि बिकॉज ऑफ हे वेगवेगळे ॲप्स तुम्ही जे फोटो काढतात ते ऑटोमॅटिकली तुम्ही बरेचसे फिल्टर्स लावून वगैरे वगैरे जास्त अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात आणि लोकांना वाटतं की दॅट इज फोटोग्राफी, पण दॅट इज नॉट फोटोग्राफी. तुम्हाला ॲक्च्युली मॅग्नमसारखी वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये जे फोटोग्राफर्स वर्ल्ड रेनाउंड फोटोग्राफर आहेत त्यांचे फोटोज बघा तुम्ही आणि त्यांची म्हणजे फ्रेमिंग बघा आणि तुमचे फोटो बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. तर ऑब्विसली फोटोज तर सगळेच कॅमेरा चांगले काढतात, पण तुम्हाला जर टेक्निक माहिती असेल फोटो काढण्याची किंवा कसं फ्रेमिंग करायचं कसं कॉम्पोजिशन करायचं, तर तुमचे फोटो आणखीन चांगले येऊ शकतात, स्कोप आहे इम्प्रूव्हमेंटचा.
अँड वन ऑफ द इझिएस्ट वे टू ॲक्च्युली गेट बेटर ॲट फोटोग्राफी आय वुड से की इंस्टाग्रामवर तुम्हाला बरेचसे फोटोग्राफर्स आहेत जे चांगले फोटोज पोस्ट करतात, त्यांच्या तुम्ही प्रोफाईल बघितल्या त्यांच्या प्रोफाईलवरच एवढे इंटरेस्टिंग त्यांचे फोटोज असतात की ते बघूनच थोडं आपल्याला कळतं की बाबा हां ह्यांनी हे असं फ्रेम केलेलं आहे किंवा ह्यांनी असा लाईट वापरलेला आहे. मी नॉर्मल जे लोक फोटोग्राफी एन्थुझियास्ट आहेत किंवा जे आता शिकायचा प्रयत्न करत आहेत त्यांचं मी बरंचसं बघितलं की ते स्वतःचेच फोटो जास्त टाकतात त्यांच्या प्रोफाईलवर आणि त्याच्यावर किती एंगेजमेंट आहे ते बघतात. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आजूबाजूला एवढे इंटरेस्टिंग सब्जेक्ट असतात की त्याचे फोटो काढून तुम्ही जर प्रयत्न केला तर इम्प्रूव्हमेंटसाठी खूप स्कोप आहे.
आणि सर्वात इरिटेटिंग मला जी गोष्ट वाटते ती जे लोक म्हणजे स्वतःच्या सेल्फी काढतात, तर ठीक आहे सेल्फी सगळ्यांना आवड आहे सेल्फी काढण्याची मान्य आहे, पण बरेचसे लोक जे सेल्फी काढतात ते आता सेल्फीमध्ये बरेचसे चायनीज फोन्स आहेत त्याच्यामध्ये ब्युटी मोड बाय डिफॉल्ट ऑन असतो, तर बरेचसे जे सेल्फी असतात ते ऑलरेडी सगळे तोंड सगळ्यांचे स्मूथ असतात, एक पण तोंडावर एक पण क्रीज नाही काही नाही, तर एकदम अननॅचरल वाटतात तसे फोटो आणि ते फोटो लोक म्हणजे भरभरून शेअर करतात, तर ते थोडं मला विचित्र वाटतं. तर प्रेषित तुला काय म्हणायचं आहे?
नाही रे निमिष आहे ते लोक ॲक्च्युली तसे दिसतात असं बोलू नको त्यांच्याबद्दल. दॅट इज ॲक्च्युली राईट, कारण निमिष जसं मगाशी म्हणाला की हल्लीचे जे स्मार्टफोन्स आहेत ते बरंचसं प्रोसेसिंग ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी करतात. तुम्हाला आधी जसं डी एस एल आरमध्ये तुम्हाला करायला लागायचं की यू हॅड टू नो की मी कसला फोटो काढतो आहे, लाईट किती आहे, तुम्हाला लाईट मीटर वगैरे घेऊन फोटो काढायला लागायचं, तसं आता मुळीच गरज नाही आहे. तुमचं मोस्टली सगळे स्मार्टफोन्स ऑटोमोडमध्ये तुम्हाला अप्रतिम फोटो काढून देतात, तर जस्ट लाईक एक्सप्लोअर थिंग्स अराउंड यू आणि त्याचे फोटो बघा तुम्ही जर तुम्हाला ॲक्च्युली फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फोनचा, आता आपण जसं 108 मेगापिक्सलच्या फोनचं आपण डिस्कशन केलं एपिसोडच्या सुरुवातीला, तसे बरेचसे स्मार्टफोन्स आता ऑलरेडी खूप जास्त मेगापिक्सलचे फोटोज जनरेट करतात, त्यामुळे तुम्हाला फ्रेमिंग जरी तुमचं फर्स्ट अटेम्प्टला तुमचं फ्रेमिंग चांगलं नसेल तर तुम्हाला फोटोज एडिट करताना त्याचं ऑटोमॅटिकली ॲडजस्ट वगैरे करून तुम्हाला तो फोटो अजून चांगला करता येतो. तर हे ऑप्शन्स आता ह्या काळात अवेलेबल आहेत तरीही म्हणजे मला ते विचित्र वाटतं की लोक अजून त्याचा फायदा घेत नाही. निमिष तू लाईक कुठचं एडिटिंगचं ॲप वगैरे यूज करतो आणि त्याच्याबद्दल काय सांगशील?
तर मी आता अँड्रॉइड फोन वापरतो, तर मी स्नॅपसीड एडिटिंग ॲप वापरतो, तर त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स असतात एडिटिंग करायचे. आता कारण मी जेव्हा डी एस एल आरने फोटो काढायचो तेव्हा माझं मोस्टली एडिटिंग लाईट रूममध्ये करायचो, तर तेवढा डिटेल्ड आता लाईट रूमचा पण मोबाईल व्हर्जन आहे पण मी म्हणजे तो वापरत नाही कारण मला ते डेस्कटॉपवरती वापरायला जास्त बरं पडतं, कारण की त्याच्यामध्ये बरेचसे छोट्या छोट्या गोष्टी असतात जे मला फोनवरती क्लंकी वाटतात करायला. तर स्नॅपसीड असं एक ॲप आहे ज्याच्यामध्ये एडिटिंग खूप सहजपणे तुम्ही करू शकतात आणि एकदम यूजर फ्रेंडली त्याचं इंटरफेस आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या ऑप्शनबरोबर खेळा आणि बघा तुमचे फोटो कसे डेव्हलप होतात ते.
हो मी सुद्धा स्नॅपसीड वापरलं आहे आणि तू जसं म्हणालास एकदम इंट्युटिव्ह आणि इझी टू यूज ॲप आहे. त्यातलं मला स्नॅपसीडबद्दल ही एक गोष्ट जी आवडते ती म्हणजे तुम्ही जे बेसिक एडिटिंग कंट्रोल्स आहेत, तुम्हाला ब्राईटनेस किंवा क्रॉपिंग करायचं आहे, फ्रेमिंग ॲडजस्ट करायचं आहे, कॉन्ट्रास्ट ॲडजस्ट करायचं आहे, ह्या गोष्टी तुम्ही खूप इझिली करू शकता. प्लस तुम्हाला जर ॲडव्हान्स एडिटिंग करायचं आहे, तसं स्क्यूइंग वगैरे करायचं असेल तुम्हाला, तर ते सुद्धा त्या ॲपमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हाला बेसिक गोष्टी पण एकदम इझिली करता येतील आणि ॲडव्हान्स गोष्टीही तेवढा तो इझिली अवेलेबल करून देतो. त्यामुळे स्नॅपसीड हे गुगलचं ॲप आहे आणि फ्री ॲप आहे, कोणीही डाउनलोड करून हे अटेम्प्ट करून ट्राय करू शकतं आणि तुमचे फोटोज बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होतील याच्यामध्ये.
आणि हे झालं आपलं ॲप ऑफ द वीक सुद्धा इथेच स्नॅपसीड, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा.
हो डेफिनेटली.
पण यावेळी आम्ही तुम्हाला एक बोनस देतो आहे. हा होता निमिषचा ॲप ऑफ द वीक. प्रशित, तुलाही काही सांगायचं आहे का? तुझाही एक ॲप ऑफ द वीक आहे का या आठवड्यात?
हां, तर स्नॅपसीड हे आयफोनवरसुद्धा ॲव्हेलेबल आहे, बट जसं टिपिकल गुगलचे जे ॲप्स असतात त्यांचं यू आय वगैरे हा आयफोनसाठी ऑप्टिमाइज नसतो आणि थोडा त्यांचं वियर्ड इम्प्लिमेंटेशन असतं, म्हणून आयफोनसाठी एक डार्क रूम म्हणून ॲप आहे ते मी वापरतो. हे सुद्धा एक स्नॅपसीडसारखंच पॉवरफुल इमेज एडिटर आहे. तुम्हाला बरेचसे त्याच्यावर फिल्टर्स आणि मॉडिफिकेशन वगैरे तुम्हाला फोटोवर करता येतात. ह्याचा एक ॲडव्हान्टेज ह्या ॲपचं हे आहे की हे बिल्ट फॉर आयफोन आणि आयपॅड ॲप आहे.
Okay.
त्यामुळे बरंचसं तुम्हाला ह्याच्यातलं एक्सपिरियन्स आहे तो खूप चांगला आहे. आणि वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओसुद्धा एडिट करता येतो. व्हिडिओ म्हणजे फायनल कट प्रो किंवा तसं व्हिडिओ एडिटिंग नाही, तर तुमचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्हाला सॅच्युरेशन, ब्राईटनेस ॲडजस्टमेंट्स आणि फिल्टर्स वगैरे हे तुम्हाला व्हिडिओवरसुद्धा लावता येतात. तर मला हे ॲप खूप आवडतं. हे अनफॉर्च्युनेटली स्नॅपसीडसारखं नाही, तर हे पेड ॲप आहे. त्यामुळे तुम्हाला थोडे पैसे खर्च करायला लागतील, बट ह्यातून जे तुम्हाला फीचर्स आणि एक्सपिरियन्स जो मिळतो तो डेफिनेटली वर्थ आहे. तर निमिष, तू इंस्टाग्रामवर ॲट निमसॉ म्हणून तुझं अकाउंट आहे, तर लोकांना तुझे फोटो बघायचे असेल, तू मला माहिती आहे तू बरेचसे पडल फोटोग्राफीचे खूप इंटरेस्टिंग फोटोज टाकतो त्याच्यावर, तर लोक तुला तिकडे फॉलो करू शकतात ॲट निमसॉ.
थँक्यू.
बट तू अजून कुठचे असे फोटोग्राफर्स आहेत का ज्यांना तू फॉलो करतो इन्स्पिरेशनसाठी वगैरे?
हो, डेफिनेटली. जेव्हा मी फोटोग्राफी शिकत होतो पहिल्यांदा, तर तेव्हा एक नाव नेहमी यायचं पुढे, हेनरी कार्टियर ब्रेसॉन. तर हा एक फ्रेंच फोटोग्राफर होता आणि त्यांनी बरेचसे म्हणजे फेमस फोटोज काढलेले होते आणि ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढायचा आणि ते आपण बोलतो ना स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये तो म्हणजे माहिर होता माणूस. तर त्याच्या फोटोमधनं बरंचसं काही शिकायला मिळालं. आणि एक इंडियन फोटोग्राफर म्हणायचा तर रघुराय म्हणून एक फोटोग्राफर आहे, तो पण खूप फेमस आहे आणि तो म्हणजे 1950s फोटोग्राफी करतो आहे. तर त्यांनी इंदिरा गांधीचे फोटोज काढले आहेत, त्यांनी बऱ्याचशा मेजर हिस्टॉरिकल इव्हेंट्सचे फोटो काढले आहेत इंडियामध्ये. तर हे दोन नावं जर तुम्ही गुगल केले, त्यांचे फोटो बघितले, तर बरंचसं काही शिकण्यासारखं आहे, तर मी तर म्हणेन. प्रेषित, तुझे काही आवडीचे?
हां, तर मला तू जसं तुझी स्ट्रीट फोटोग्राफी ही तुझी थोडीफार आवड आहे, तसं मला लँडस्केप फोटोग्राफी इन जनरल जास्त आवडते. त्यामुळे मी दोन फोटोग्राफर रेकमेंड करीन. एक जो आहे त्याचं इंस्टाग्रामवर हॉर्डूर म्हणून नाव आहे, HORDUR. हा आइसलँडमधला एक फोटोग्राफर आहे आणि आइसलँडमधले जे ब्युटिफुल लँडस्केप आहेत त्याचे हे खूप चांगले हा फोटो टाकतो आणि बऱ्याच वेळेला त्याचे ड्रोन शॉट्स वगैरे पण असतात. त्यामुळे तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यूज वगैरे जे आइसलँडचे घ्यायचे असतील तर हे अकाउंट डेफिनेटली फॉलो करा. आणि दुसरा म्हणून एक आर्गेन म्हणून एक फोटोग्राफर आहे, त्याचं इंस्टाग्रामवर ARGENEL असं अकाउंट आहे. हा पण एकदम मस्त फोटोज काढतो लँडस्केप्सचे आणि जॅपनीज स्टाईल वगैरे फोटोज याचे खूप असतात. तर ह्या दोघांना मी डेफिनेटली रेकमेंड करीन.
अरे वा, मी पण यांना फॉलो करेन,
मी पण चेक करतो आहे. हो,
आम्ही ह्या सगळ्यांचे इंस्टाग्रामचे लिंक्स आम्ही शो नोट्समध्ये देऊ, त्यामुळे तुम्ही शो नोट्सवर क्लिक करून यांचे प्रोफाईल बघू शकता.
आता तुम्ही सगळे एवढे फोटोग्राफीचे टिप्स देत आहेत, म्हटलं मी पण एक देतो. म्हणलं तुम्ही एक्सपर्ट आहात, पण माझ्याकडे एक टिप आहे आणि एक सिम्पल टिप आहे की तुमच्या फोनवरचा पाठचा कॅमेरा पुढच्या कॅमेरापेक्षा जास्त वापरा. मी तेवढंच सांगेन फक्त.
नाही, खूप प्रॅक्टिकल आहे ही टिप.
सिरियसली, तुमच्या लेन्समधून आम्हाला दुनिया बघू देत. तुम्हाला तर बघतोच आम्ही, पण बाकीचीही दुनिया बघू देत.
तर वाडीटेक पॉडकास्टच्या चौथ्या एपिसोडचा शेवट आपण इथेच करूया. नेहमीप्रमाणे मी आग्रहाने सांगतो की तुम्ही vaditech.in या वेबसाईटवर जाऊन वाडीटेक पॉडकास्टचे सगळे एपिसोड ऐकू शकता. आणि आमच्या गप्पा आवडल्या असतील तर तुमच्या फेवरेट पॉडकास्ट ॲपवर वाडीटेक सर्च करून आम्हाला सबस्क्राईबही करू शकता. हे सांगून मी तुमचा निरोप घेतो. लवकरच भेटूया पुढल्या आठवड्यात. धन्यवाद.